اليوم من مجلس الإسلام رواية لكن هناك أجل من الله تعالى بشكل
आत्मा
हे कधीही विसरू नये असं जे असतं आणि ते आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि वारंवार आपल्याकडून विसरत जात आणि विसरण्याचं कारण त्यांनी जसं म्हटलंय म्हणजे आणि म्हणून त्याची आपल्यावर कुरघोडी होते ते आपल्यावर डॉमिनेट करतात ते कशामुळे होत असं त्यांना विचारायचं आहे. एक म्हणजे आपण जर आपल्या हिंदू तत्वज्ञानावर विश्वास ठेवणारे श्रद्धा ठेवणारे असू तर आपण एक दुरुस्त घडायला पाहिजे लक्षात घ्यायला पाहिजे की आपला हा जो जन्म आहे हा जन्म एवढंच आपलं अस्तित्व नाही तर अनेक जन्म आपले होऊन गेलेले आहेत. जसं भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलं की अव्यक्ता ही जी भूतानी व्यक्त मध्याने भारत अव्यक्त निधनानी एव सतरता परिदेवना त्या अव्यक्तातून आपण व्यक्त कशीला येतो म्हणजे व्यक्त आपल्याला शरीर प्राप्त होत काही एक जीवन घडत आणि मग ते जीवन संपत हे परत अव्यक्त दशेमध्ये येतो परत अव्यक्तातून व्यक्तामध्ये येतो असे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. या अनेक जन्मामध्ये संस्कार जीवावर झालेले आहेत आपल्यावर या जीवावर की त्याला ती वास्तविकता कळलेली नाही. आपण आत्मा आहोत ही वास्तविकता त्याला न कळता अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. समर्थांनी लागवडामध्ये असं म्हटलंय की जन्माला आले ते झोपलेले आले आणि काही एक जीवन घडलं ते झोपेतच झालं आणि नंतर मृत्यू विशेषतः अज्ञानाचा झोपेतच झाला असे अनेक जन्म आले आणि गेले. म्हणजे ज्ञानाची जागृती ही आलीच नाही पण ही ज्ञानाची जागृती आपल्याला संत करून दिली संतांकडे गेलं की ही जागृती आपल्याला येते. हे निदान आपल्याला बुद्धीला त्यांचं सांगण्यामुळे संत की नाही होत आपण हे सांगताय त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपण आत्मस्वरूप आहे आज्ञेचं स्वरूप काय आहे हे आपल्याला न कळणं एक म्हणजे आपले जन्मजन्मींचे संस्कार हे त्याला कारणीभूत आहे की निर्णय आणि मन आपल्यावर पुरवणी का करतात याला कारण आपले जन्मजन्मीचे संस्कार आहे आणि या जन्मातले संस्कार देखील आहेत. या जन्मात देखील आल्याबरोबर आपल्याला तुम्ही सांगितलं नाही आपल्या आई वडिलांनी सांगितलं नाही की बाबा तू देह नाहीये त्याचं खरं स्वरूप आत्मस्वरूप आहे. त्यानंतर की ती मदारसा जी होती ती आपल्या मुलांना जी झोके द्यायची ती सोहम सोहम म्हणून झोके द्यायची आणि ते मूल थोडस मोठं झालं थोडस समस्त झालं की ते मनामध्ये निघून जाईल असं काही आपलं धारणा नाही. तर आपल्यावर संस्कार झाले की तू म्हणजे आपल्याला जे नाव ठेवलेलं आहे ते नाव ते म्हणजे तू तू व्यवस्थित राहायला पाहिजे कपडे सगळे टाकली पाहिजेत पण लहान मुलाचं पाहतो त्याला ते थोडस चालायला लागलं की त्याला ते चिंची वाजणारे गुण घालतात आणि मग किती कौतुक वा वा किती बघण्या संस्कार असतो असं सगळं सगळ्याचं वाक्य संस्कार झाले. परंतु कुठे नाकाला पाणी असं यायला लागलं की आत्मस्वरूपावर हा केलेला तेवढा मोठा आधार आहे. वास्तविक पाहता अतिशय शुद्ध स्वच्छ सच्चिदानंद स्वरूप आत्मा असताना त्याच्यावर केंद्राचा आरोप केला जातो. हे संस्कार आहे, हे संस्कार जे आहेत ते संस्कार खोलवर आपल्यावर उतरलेले आहेत आणि नंतर सद्गुरूंकडे आल्यावर आपल्याला संस्कार झालेला आहे की तो आत्मस्वरूप आहे. आणि तो संस्कार आपण मोठ्या श्रद्धापूर्वक अनुभवाच्या वेळेला ग्रहण केलेला आहे आणि तो आपल्याला त्यांनी सांगितलेल्या साधनेची दृढ करायचा आहे. समर्थ जसं म्हणतात की आता हे जे दृढी करणं भावयाकडे सद्गुरु भजन पुढे सद्गुरु भजनाची हा संस्कार जो आहे तो संस्कार दृढ करायचा आहे. दुसरं एक गोष्ट म्हणजे जे आपल्याला सांगितलं जातं की तो आत्मस्वरूप आहे. तर आत्मा म्हणजे काय, आत्म्याचं स्वरूप काय आहे ते तितकंच आपल्याला कळत. आपण ते सांगतात सोहम म्हणून सोहम असं लक्षात ठेवण्याचा भोगण्याचा असा प्रयत्न करत असतो. पण सहा म्हणजे काय, ज्याला मी अहम म्हणतो तो अहमचं स्वरूप काय आणि अहम हा सहाच कसा आहे याच्याविषयी चिंतन आपलं खऱ्या अर्थाने घडत नाही. खऱ्या अर्थाने ते आपल्या अंतःकरण वृत्तीवर आरूढ होत नाही. त्यामुळे सतत हे या चिंतनाच्या आड सतत आपल्याला जी इंद्रिय जे असतात किंवा मन जे असतं ते मन सतत बाहेर धावणार असत. इंद्रियांचा आणि मनाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव बाहेर राहण्याचा हा सकाळी आपण स्वामीजींच्या प्रवचनामध्ये आहे की इंद्रिय मन बुद्धी हे सगळे बाहेर जाऊन बाहेरच्या गोष्टी आत आणतात, बाहेरचे संस्कार आपल्या आतमध्ये आणतात. सगळ्यांची जी मुखं आहेत ज्या इंद्रिय आणि मनाची मुखं जी आहेत ती मुखं बाहेर उघडलेली आहेत. डोळ्याचं बाहेर आहे, कान बाहेरचा ऐकतात, जीभ बाहेरच्या पदार्थांची चव घेत, स्पर्श बाहेरच्या वस्तूंचा म्हणतो. म्हणून उपनिषद म्हणतात की पदांची खाली जगृण स्वयंभू ही जी इंद्रिय जी आहेत पदांची खाली जगृण स्वयंभू तस्मात परां पश्यत न अंतरात्म आत पाहत नाही. पण ते म्हणतात की कश्चित धीरा हा जो विचार करणारा जो असतो की आत्मा ही आपली वास्तविकता आहे असा विचार करणारा जो असतो तो आपल्या ठिकाणी धैर्य गोळा करतो. धैर्य गोळा करून ही वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की आत्मा म्हणजे काय आहे. आत्मा हा चांगली जास्ती आहे, त्याला जात नाही. जे दिसणाऱ्या सगळ्या साकार जे त्या नाम रूप वर्ण आकार याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी येतात आपला देह देखील येतो या सगळ्या यथाकार नाश पावणारे आहेत. पण ज्याच्या अधिष्ठानावर ही जी इंद्रिय मन बुद्धी जी आहेत ते अधिष्ठान ज्याला आत्मा म्हणतात ते अविनाशी आहेत आणि ते सतत आहेत आहे. अस्तित्व रूप निखळ अस्तित्व रूप आहे. ते नित्य आहे, ते शाश्वत आहे आणि हे आहे हे जाणणं जे आहे ही जाणीव जी आहे ती शुद्ध जाणीव हे आत्म्याचं स्वरूप आहे. जसं अस्तित्व हे असणं हे जे स्वरूप आहे तसं अस्तित्व जाणणं हे देखील आत्म्याचं स्वरूप आहे. हे दोन्ही जी गोष्टी आहेत की आहे असं आपल्याला आपण आहोत असं आपल्याला त्याच जाणीव आपल्याला आपण आहोत. आपण नाही असं आपल्याला कधी वाटत नाही. जागृतीमध्ये आपल्याला त्यांचं म्हणणं मी नाही का चोरलं म्हणे असं काही आपलं होत नाही. आपण आहोत आणि आपण आहोत हे ज्या सत्तेवर कळतं, ज्या चैतन्यामुळे, ज्या जाणीवेमुळे कळतं हे देखील आत्म्याचं स्वरूप आहे. तर अस्तित्व आणि जाणीव म्हणजे शुद्ध ज्ञान स्वरूप हे दोन्ही आत्म्याच्या ज्ञानाच्या आड येत नाही. ते आपल्याला सूड नीतीने आपल्याला समजतं की आपण आहोत आणि आपल्याला कळतं. स्वामी म्हणायचे की हा तिथे ठेवला कळतं, हा उचलला आपल्याला कळत, दोन्ही गोष्टी आपल्याला कळत. प्रकाश आहे हे कळतं, अंधार आहे हे देखील कळत. आपल्याला कळतं हेही कळतं, आपल्याला कळत नाही हेही कळत. हे ज्यामुळे कळतं ते आत्म्याचं स्वरूप आहे. आणि मुख्य अडचण जर कुठे होत असेल तर आत्म्याचं जे आनंद स्वरूप आहे, आत्म्याला आनंद स्वरूप आहे, त्याच्यावर मात्र एक अज्ञानाचं आवरण आहे. आत्म्याचं सत स्वरूप आणि चित स्वरूप हे अज्ञानाच्या तितकंच आड येत नाही. पण आनंद स्वरूप जे आहे ते आनंद स्वरूप आत्म्याचं ज्ञान होण्याच्या आड येत. आनंद स्वरूप कळत नाही ते आत्म्याचं स्वरूप कळण्याचं मूळ आड येत. म्हणून आत्मा आपण आनंद स्वरूप आहोत हे आपल्याला कळलं नाही. आणि हे सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेमुळे आपल्याला कळलं. साधनं करणं हे खूप मुख्य आहे. त्याच्यामध्ये ध्यानाची साधना आणि नामाची साधना हे अतिशय अंतरंग अशा साधन आहे. स्वतःच्या प्रवचनामध्ये स्वामी असं म्हणले होते की या आत्म्यामध्ये म्हणजे आपल्या आतमध्ये राहणं या दोन गोष्टीमुळे आपल्याला करता येईल. एक ध्यानामुळे आणि एक नामामुळे आपण आत राहू शकतो. हे दोन करत असताना आपल्याला आपल्या आत्मस्वरूपात घर जात आहे. आणि त्या ठिकाणी नाम घेत असताना आपण नाम घेतो आहोत हे देखील आपण विसरून देतो. आणि नाम काढलेलं आहे. आणि नाम ज्या परमात्म्याचा आहे तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. स्वाभाविक रीतीने त्या नामाच्या अंगानी आपल्याला आनंद आपल्या आनंद स्वरूपाची आपल्याला जाणीव होते आणि आपण आत्मस्वरूप आहोत ही वास्तविकता आपल्याला तिथे लागते. ध्यानामध्ये जे घडतं, ध्यानामध्ये विचार सतत उठत असतात आणि त्या विचारांकडे साक्षित्वाने पाहत असताना एक विचार उठला, त्याला प्रतिसाद दिला नाही आणि काही दुर्विचार क्षण काही अमन अशी क्षण क्षण अवस्था मध्ये निघून गेली आणि पुढचा विचार उठला. आणि असं साक्षीपणे पाहता पाहता असं ध्यानाचा अभ्यास करता करता त्या अमन अवस्थेमध्ये सुस्पष्ट रीतीने आपल्याला आपल्या आनंद स्वरूपाचा आनंद स्वरूप आत्म्याचा आपल्याला बोध त्या ठिकाणी. हे जे आत्मस्वरूपाची आपलं स्वरूप आत्मस्वरूप आहे, आपण आत्मा आहोत ही वास्तविकता आपल्याला यामुळे कळून जा. पण ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत, नामाची साधनं आहेत, ध्यान साधनं आहेत, त्याचं स्वामीजींसाठी सत्संग आहे, तरी फार सुंदर सकाळी संस्कृती संतांच्या संगतीमध्ये एकांता वरिष्ठ एकांत म्हणजे एकांतामध्ये बसून आपण नामाची काय ध्यानाची साधनं करतो. पण सत्संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्वाभाविक रीतीने त्यांचा जो बोध असतो तो बोध स्वाभाविक रीतीने आपल्या अंतकरणामध्ये प्रकाशित होतो, परावर्तित होतो. तेवढ्या पुरता स्वामी म्हणायचे की प्रवचन चाललेलं आहे, निरूपण चाललेलं आहे,
आणि आपण ब्रह्मस्वरूप आहोत. सगळ्यांचा फरक, आपण ब्रह्मस्वरूप आहोत, आपण आत्मस्वरूप आहोत. पण ते म्हणायचंय की एक एक पायरी खाली उतरत गेला आणि मग पुढे ते ऍक्शन करायचं. मग खाली गेलं की मग तू गोड आणि मी गोड. लगेच इंद्रिय आणि मनाच्या याच्यावर संस्कारांमुळे आपण त्याच्यावर येतो. आणि सावध झाल्याची लक्षात येतं की अरे आपल्या इंद्रिय आणि मन ही आपल्याला पुरवण केली. हे लक्षात येणं हे देखील सद्गुरु कृपेचं ही महत्वाची एक गोष्ट अशी आहे. हे लक्षात आलं आणि मग परत त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं परत आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न केला. या अनुसंधानानी या प्रयत्नांनी एकांतामध्ये केलेल्या नामाच्या ध्यानाच्या साधनेनी सत्संगतीला जाऊन तिची वास्तविकता जी आहे ती आपण आत्मस्वरूप आहोत. ती वास्तविकता आपली आपल्याला लक्षात येते. पण स्वामीजी असं म्हणायचे की आता आज संडे पुढच्या संडेला झालं असं मात्र हे होणार नाही की सतू दीर्घ काळ दैनस्तरीय संस्कारात सेवितो दृढभूमी. ही दृढभूमी जी आपली आहे, अंतकरणाची भूमी जी आहे ती बोधाच्या दृष्टीने दृढ होण्याकरता ती दीर्घ काळ निरंतर संस्कारात म्हणजे आदराने त्या ठिकाणी श्रद्धा विश्वास ठेवून असं जर केलं तर ही वास्तविकता आपल्याला लक्षात येईल. आणि याच्याकरता इंद्रिय आणि मन जसं तुका म्हणे मला पाहिजे अंकुश हत्ती हत्ती जो असतो हत्तीला आवडण्याकरता म्हणजे जसं अंकुश त्या बंगल्याचा असा करतो तसं आपल्यामध्ये सावधानतेचा अंकुश आपल्याकडे असला पाहिजे, सावधान असलं पाहिजे. इंद्रिय इतर अधर्म विषयामध्ये जायला पाहताय मनाने त्याला आवडून यायला पाहिजे. मनावर असे संस्कार आपण करत गेलं पाहिजे की इंद्रियांच्या पाठोपाठ मी जाणार नाही. स्वामीजी म्हणायचं की सिनेमाला जायचंय त्या ठिकाणीच म्हणायचं पुढच्या महिन्यात म्हणून पुढच्या महिन्यापर्यंतची वृत्ती निघून जा. आमचं होतं आनंदी गोपाळ किती चांगला आहे मराठी सिनेमा. मराठीला आपण मराठी आपण आहोत पाहायला पाहिजे. आज इतर देखील सांगतात तुम्ही पाहिलं नाही तर मराठी सिनेमा कसे पाहणार खाली चांगले दिवस आहे. पण मन जे आहे ते मन तुमच्या विषयांमध्ये जे धावत असतं ते मनाला आवडणं आणि मनाच्या अंगाने इंद्रियांना आवडणं मन केलं की मनापाठोपाठ इंद्रिय देखील जातात. इंद्रिय केली इंद्रिया पाठोपाठ मन देखील जातात. असं इंद्रिया आणि मनाची गती जमून केलेली आहे. पण ही इंद्रिय मनाची गती जी आहे ते मन जे आहे मनाचे लगाम निश्चयरूपी बुद्धीच्या हाती द्यावं जातात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी लोक कशाला म्हणायचं तर मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी अर्जुना समत्व शिक्षाचे तेची साधारण योगाचे जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी असं मन आणि बुद्धीचं बुद्धीचा निश्चय आणि मन त्याचं ऐक्य झालं की मग ही जी पुरवणी जी आहे इंद्रिय आणि मनाची कमी होत जाते. आणि सद्गुरूंची सांगितलेली आपण आत्मस्वरूप आहोत ती वास्तविकता आपला आपल्याला हळूहळू स्थिरच व्हायला ध्यानामध्ये की आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते प्रत्यय येतो. नामामध्ये प्रकर्षण प्रत्यय येतो. संस्कृतीमध्ये आपण तन्मय होऊन जातो आणि व्यवहारामध्ये देखील आपल्याला ते हळूहळू सांभाळता येतात. हे आपल्याला करायचं आहे. ही वास्तविकता जी आहे आत्मस्वरूपाचा बोध आहे तो साधून घेणं हे या मानवी जन्माचं मनुष्य जन्माचं आपल्या जन्माचं किती कर्तव्य आहे. आणि ते सद्गुरु कृपेने याच जन्मामध्ये आपल्याला प्राप्त होऊन प्रार्थना करून
Thank you. نام ہے अनेक जन्मांचा सत्रा काढण्यास खर्च होते यात जन्मात आत्मदर्शनामध्ये ध्येय गाठण्यास उपयोगी पडते हे समजायचे कसे. श्री ज्ञानोबांनी म्हटले आहे बहुती जन्मी मागली विक्षेपांची पाणीवळे झाली म्हणून उपजत खेमो बुडाती जन्मकृतिका. या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी आपल्याकडे म्हणूनच या अध्यात्म मंडळामध्ये एक तैलचित्र आपण लावलेलं आहे त्याच अनावरण करतो असं. मिळवद्वारा त्याच अनावरण केलं खरं हे चित्र जे मी काढलं त्या वृषालीला आणि अर्थात अविनाशला देखील मी पुढे बोललो. अविनाश हे साधन म्हणून खरं म्हणजे त्यांना फारशी आवडणारी गोष्ट फारशी आवडणारी गोष्ट कदाचित नसेल पण आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे मी तिला समोर बोलवलो. तिने अतिशय प्रेमाने हे चित्र काढून मला अर्पण केलं तेव्हा मी तिला असं म्हटलं की या चित्राला अतिशय चांगली जागा अशी मी आणि माझ्या असं मनात आलं की अध्यात्म मंडळ धाममध्ये आपण राम सीता ही जी तस्वीर लावलेली आहे आणि ही भिंत तयार होत ती वाट पाहत होती या तैल्या चित्राची वाट पाहत असणार. तिच्या घरी मी गेलो अविनाशच्या घरी गेलो तेव्हा अशी राधा कृष्णाची इतरही चित्र तिने काढलेली त्यांच्या घरामध्ये आहे. त्या तैलचित्रांमुळेच त्यांचं घर शोभायमान झालेलं आहे. अविनाश आपल्या केंद्राच्या अनेक प्रकारच्या कामांमध्ये अगदी हृदयपूर्वक काम करत असतो. निरनिराळ्या सेवा आणि सेवागट याच्यामध्ये तो कार्यरत आहे आणि वृषालीची त्याला अतिशय उत्तम साथ करत आहे. साधन या जन्मामध्ये काही नामध्यानाची साधना करत असतो त्यांनी असं म्हटलं की मागील अनेक जन्मांचा कचरा काढण्यात त्यांचं होते तर याच जन्मात आत्मदर्शनाचं ध्येय काढण्यास उपयोगी पडते काय समजायचं कसं समजायचं कारण ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे की भक्ती ज्यांनी मागिली विक्षेपांची पाणीपळे झालेली म्हणून उपजत ठेवू बुडाली तशा प्रकारचा प्रश्न आल्यामुळं ही ज्ञानेश्वरी खूप भेटली आणि अनेक जन्मांचा कचरा काढण्यासाठी या जन्मात जी आत्ताची साधना उपयोगाला पडते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर याच जन्मात आत्मदर्शनाचं ध्येय काढण्यास उपयोगी पडते असं म्हणतात हे तरी यायला पाहू असं त्या विचाराने मी ज्ञानेश्वरी काढली आणि कर्म विभागाच्या एका सिद्धांताप्रमाणे मागच्या जन्मामध्ये अखेरपर्यंत आलेली जी साधना आहे ती साधना या जन्मात सुरुवातीपासून हाताला येते या जन्मामध्ये जिथं तो थांबतो त्याच्या पुढच्या जन्मामध्ये ती वाया जात नाही अशा प्रकारे अर्जुनाच्या प्रश्नावरून भगवंतांनी जे उत्तर दिलं सगळं निरूपण मी जरी करणार नसलो तरी देखील भगवंतांनी पार्थ दैवेह नामुद्र विनाशः तस्य विद्यते नहि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं ताप गच्छति असं उत्तर दिलं आता इथ आणि अमुद्र म्हणजे मृत्यूनंतरचं जीवन हे काहीच खरं म्हणजे वाया जात नाही आणि ज्यांनी कल्याणकृत कल्याणाची कर्म केलेली आहे असा दुर्गतीला जाणं तर शक्यच नाही आता निर्वाळा आणि मग मृत्यू उपरांत त्याचं काय होतं कोणी प्राप्य पुण्य पुतान लोकांनी दुषित्वा शाश्वत समान पुण्य कर्म केलेली अशी असे जे लोक तिथं जाऊन राहतात तिथं तो दीर्घ काळ राहतो आणि मग नंतर शुचीनाम श्रीमताम गेले म्हणजे अतिशय पवित्र अशा ज्या ठिकाणी आत्मज्ञानाची संपत्ती नांदते आहे अशा घरामध्ये त्याला जन्म होतो श्रीमताम म्हणजे आपण अगदी आपल्या नेहमीच्या अर्थाप्रमाणे श्रीमंताच्या घरी जन्म होतो असं भगवंतांना म्हणायचं नाहीये तर अत्यंत पवित्र कर्म शुचिर्भूत कर्म करणाऱ्या अशा घरामध्ये आणि विचाराची श्रीमंती जिथं आहे संस्कारांची श्रीमंती जिथं आहे मग तिथं पैशाची श्रीमंती असू शकते नसूही शकते एखाद वेळेला पण अशा उत्तम अशा वातावरणामध्ये त्याचा जन्म होतो असं भगवंतांनी सांगितलं किंवा योग्यांच्या कुळामध्ये तो जन्माला येतो म्हणजे त्याच्या आई वडील देखील योगी असतात योगाभ्यास करणारे असतात आणि त्यांच्या कुळामध्ये जन्म होत राहतात तसे एकनाथांचे आजोबा आईकडून हे संत होते ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील हे फार मोठ्या पारमार्थिक अधिकारांचे होते अशा प्रकारे घटना घडतात आणि त्यांचे जन्म अशा पवित्र कुळामध्येच होतात असंही भगवंत सांगतात आणि अशा ठिकाणी जन्म झाल्यानंतर पूर्वाभ्यासेन ते नैव रियते यवशो पिसहा पूर्वाभ्यास जो असतो तो फळायला सुरुवात होते आणि मागील जे सद्बुद्धीचे जीविका जागी अवधी मग त्याची निरवधी नवीच आहे असं म्हटलेलं आहे अशा उत्तम कुळामध्ये जन्म झाल्यानंतर ज्या ठिकाणी आता परत अवधी होता साधना करण्यासाठी आणि आयुष्य संपलेलं होत तर ते
ही वेळ तो काळ त्याला पुढच्या जन्मामध्ये परत मिळतो
आणि त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जायची अवलीळा पाताळत नाही. पायाळू असावा की आपल्या इथं दशा अनेक कल्पना दशा आहेत रूढ या भूमीमध्ये त्या कल्पनांप्रमाणे जो पायाळू असतो सर्वसाधारण डोक्याच्या बाजूने जन्म होतो आईच्या उदरातून होताना पण थोडी थोडी पायाळू असतात पायाच्या योगाने आधी पाय बाहेर येऊन जन्म होतो त्याला पायाळ असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा जो पायाळ आहे त्याला मी म्हणलं मुक्त धन समस्त असा एक आपल्याकडं प्रवाद आहे अशी एक श्रद्धा आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक पायाळू माणसाला ते समस्त असं म्हटलेलं नाही. ते असं म्हणतात की तो पायाळू दैववान देखील असला पाहिजे. पायाळूही आहे आणि दैववान देखील आहे आणि तो दैववान आणि पायाळू होऊन देखील चालत नाही. वर त्याच्या डोळ्यामध्ये दिव्यान ज्यांना घातलेलं असलं पाहिजे एक प्रकारचं अंजन ही एक कल्पना आहे आपल्याकडे असणारी की या दिव्य अंजनामुळे दिव्य दृष्टी त्याला प्राप्त होते. हे सगळं कल्पनेच्या अंगाने लक्षात घ्या. त्याला जसं पाताळातलं धन असतं ते त्याच्या डोळ्यालाच दिसतं असं म्हणतात. तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य अनठाय ते सौरसे गेलं जाय ग्रंथामध्ये जे दुर्भेद ज्याचा भेद लक्षात येणं कठीण असे अभिप्राय असतात किंवा काही काही गुरुगम्यच गोष्टी असतात गुरुंनी सांगितल्यावरच समजतात अशा गोष्टी असतात त्या त्या सर्व सिद्धांतांच्या बाबत प्रयत्नां केलीच त्याची बुद्धी काम करते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याला उपदन जसं समजावं त्याची तेवढी अधिक प्रगती असावी तसं त्याचं होत. म्हणजे शब्द कानावर पडल्याबरोबर ज्ञान व्हावं जसं प्रमेय मांडल्याबरोबर त्या प्रमेयाचा अंतरंग उकलावं श्रवण करणाऱ्या त्याच्याबरोबरही श्रवण करणाऱ्या इतर साधकांच्या चार पावलं पुढेच असतो आणि तो उपजत असतो. निजाम बोर असं सांगतात की तो त्याच्या प्रतिस्पर्धेशी खेळत असताना नेहमी दोन स्टेप पुढे असायचा असं 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 म्हणतात. म्हणजे काय म्हणते का त्यांनी एक शॉट खेळला तर पलीकडून त्याचा प्रतिस्पर्धी तिथं मारणार असेल तर तिथं तो दोन पावलं आधी पोहोचायचा एफर्टलेसली खेळायचा. म्हणजे त्याला ते जरूर समजायचंच की हा तो कुठं मारणार आहे आणि त्याने मारल्यावर मग आश्चर्याचं की खूप त्या बाजूला धावपळ करायच्या ऐवजी तो त्या बाजूला गेलेलाच असायचा आणि त्यामुळं तो इतक्या मोठ्या महत्तेला जो पोचला. तर साधकांच्या बाबतीमध्ये देखील अनेक साधकांमध्ये याची बुद्धी जगण जास्त व्यवस्थित करते. ज्ञानेश्वर महाराज तर असं म्हणतात की शास्त्रांचे जे दुर्भेद अभिप्राय आहेत तिथं प्रयत्नां केली त्याची बुद्धी कमी असते त्याला ते आकलन व्हायला सुरुवात होते. गुरुगम्य गोष्टी देखील त्याला समजतात. आणि असं वर्णन करत करत खरं सगळं वाचायचा मोह मला होतो. बळीये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळवती लागे. इंद्रिय त्याची मनाच्या अधीन असतात म्हणजे मनाने नियमित झालेली असतात. मन हे त्याचं प्राणांशी निगडित झालेलं असतं अधीन झालेलं असतं आणि त्याचा पवन सहज गगनामध्ये येऊन थांबायला सुरुवात व्हावी योगाच्या प्रक्रियेप्रमाणे तसा उर्ध्वगामी होतो.
त्याचा वायू ऊर्ध्वगामी होतो. वायू अधोगामी असेल तेव्हा मन अधोगामी आणि विषयांमध्ये वावरत. वायू आणि मन हे एकरूपच आहेत. वायू ऊर्ध्वगामी झाला याचा अर्थ त्याचं मनही ऊर्ध्वगामी होत आणि तो आत्मज्ञानाच्या आसपासच राहतो, तो शांतच राहतो. हे सहज होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐसे नेणो काय अपैसे तयारतेची की जे अभ्यास आहे याच्यासाठी अभ्यास करायला लागतो. ही सहज होणारी गोष्ट नाही. याच कारण असं की अभ्यास करून जेव्हा अशा प्रकारे पवन मनातही वर येऊन थांबायला सुरुवात होते तेव्हा समाधी घरपुसे मानसाचे. समाधी अशा पुरुषाचा घर विचारात येते. कुठलं तिलाही तिथं तरी येऊन राहायचं असत. याच्याबाबत एवढी अघटित घटना घडायला सुरुवात होते जी फार कठीण अशी गोष्ट याच्याबाबत सिद्ध व्हायला सुरुवात होते. म्हणून हा जणू योगपीठीचा भैरव आहे. काय हा आरंभ लंकेचा गौरव जणू पार्वतीचा पती की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. वैराग्य रूपी सिद्धी प्राप्त झाल्यावर त्या सिद्धीनेच त्याचं शरीर धारण करावं असा हा पुरुष असतो असो ज्ञानेश्वर महाराज. आणि इथपर्यंत येण्यासाठी ते वर्ष शतांची या कोडी जन्म सहस्रांची या आडी लंकिता पातला तरी आत्मसिद्धीची मध्या होव्या जरा मी गाळतो. प्रणवाचा माथा दिले येतुलेही अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बघुडे तया लागी ऐसी ब्रह्माची स्मृती ते सकळा गतींची गती तया अमृताची मूर्ती होऊनी ठाके. अमृत अशा ब्रह्माची जणू हा मूर्ती झालेला असतो. जन्म होतो तेव्हा त्याचा अर्थ समजायला लागल्यावर त्याची वाढच कशी व्हायला सुरुवात होते. आणि अशी आश्चर्य घडलेली आहेत. आचार्यांनी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी ते चिदानंद शिवस्वरूप आहे असं उच्चार होतो हो असं म्हटल्याबरोबर की चिदानंद रूप शिवोभम असा उद्गार काढला. वयाच्या सातव्या आठव्या वर्षापर्यंत सगळी शांतच त्यांना समज त्यांची ग्रहण करण्याची क्षमता विलक्षण. मी असं वाटलंय की प्रस्थानंतरही शिकण्याची विनोबांची इच्छा होती. बापूजींनी त्यांना एक वर्षाचा अवधी दिला. एक वर्षात प्रस्थान तरी कशी शिकणार म्हणजे ब्रह्मसूत्र भाष्य गीता भाष्य आणि आचार्य भाष्य ते केवलानंद सरस्वतींकडे राज्यपाठ शाळेमध्ये येऊन राहिले वाईला. आणि पहिले सहा महिने त्यांनी माझी कल्पना प्रथम गीता भाष्य आणि गीता भाष्याच्या बाबत धडे घेतले आणि आचार्य ज्या पद्धतीने तर्क चालवतात तो आचार्यांचा तर्क त्यांना समजला आणि तो समजल्याबरोबर ब्रह्मसूत्र भाष्य आणि उपनिषद भाष्य देखील आचार्यांनी कसं केलेलं आहे ते त्यांनी केवलानंद सरस्वतींना उलगडून सांगितलं. ग्रंथकर्त्यांनी एक ग्रंथ केला तर त्या ग्रंथाप्रमाणे त्याला काय तर्क ज्या पद्धतीने तो लढवतो ते लक्षात आल्यावर उरलेले दोन ग्रंथ त्यांना अवघड नव्हते. त्यांनीच ते केवळ अनंत सरस्वतींना सांगितलं की हे आचार्याचे आहेत ते बरोबर होते. आणि मग एक वर्षाचा जो अवधी होता त्या एक वर्षाच्या अवधीच्या शेवटच्या चार महिन्यात त्यांनी किल्ले सगळे पालखी घातले भ्रमण केलं कुठलीतरी संघटना ही स्थापन केली आणि ते एक वर्षाने परत ही जी बुद्धी आहे ही अतुलनीय बुद्धी आहे. ही बुद्धी भाग्यवंतांना लाभते पण ते भाग्य त्यांनी बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून मिळालेला असतं. सतर्थम बुद्धी संयोगात लपते पौलते पूर्वी जिथं त्यांची साधना संपलेली होती ती साधना प्रत्येकाला मिळते आणि लक्षात ठेवा आपल्या प्रत्येकाला देखील आपण जिथं आधी थांबलेले होतो तर ती साधना आणि जिथं आपली प्रगती थांबलेली होती मृत्यूमुळं तर तिथपर्यंत आपण गुरुकृपा झाल्यावर थोड्याच वेळात पोहोचतो आणि पुढची चढण आता करत आहोत. स्वामीजी म्हणायचे की एव्हरेस्टवर चढायचं झालं तर बेस कॅम्पच किती हजार फुटावर 25,000 फुटावर 23,000 फुटावर बेस कॅम्प असेल तर जाणं म्हणजे दमछाक आहे आणि मग तिथून पुढं 100-100 मीटर चढणं देखील सोपं नाहीये. 10-10 पावलाला दम लागतो असं स्वामीजी म्हणायचं. तसं आहे आपण जिथं आलेले आहोत तिथून आता जाताना आपल्याला दमछाक होणं स्वाभाविक आहे पण गुरुकृपा झाल्यावर जेवढं आपलं आकलन पटकन झालं ते पूर्वजन्मी केलेल्या साधनेमुळे झालं. आता या जन्मामध्ये देखील आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तेणे बहुती जन्मी माती विक्षेपांची पाणीवळे झाली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न त्याचे उपजत खेव बुडाली लग्न घटिका त्याचा अर्थ तुका महाराज सिल्लोरकरांनी फार अप्रतिम केला. ते असं म्हणतात की कोणाचाही जन्म झाला आणि त्याला ज्ञान झालं असं त्याचा अर्थ न करता जेव्हा सद्गुरूंनी अनुग्रह झाला तो जन्म समजावा. जो भौतिक जन्म आहे लौकिक जन्म आहे तो जन्म समजू नये आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत निवृत्तीनाथांनी अनुग्रह दिल्याबरोबर आपली जन्म लग्न घटिका बुडाली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं तुकाराम महाराज म्हणतात. उपजत खेव बुडाली म्हणजे सद्गुरूंनी अनुग्रह देऊन ओम तत्वम अगदी असा उपदेश केला त्यांनी सोहम अस्मी मी तोच आहे आणि तो परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे असा बोधच त्याला झाला. ज्ञानेश्वर महाराज असे होते असं महाराज म्हणतात गुंडा गुंडा महाराज म्हणतात. त्याची लग्न घटिका निवृत्तीनाथांनी स्वतः निवृत्तीनाथांचंही त्याचं कधी मंडळी पण साधना कधी केली ते पूर्ण कधी झाले कधी ज्ञानेश्वरी कधी लिहिली हे सगळं कसं म्हटलं तर फारच सुलक्षण आहे. सगळी शास्त्र जणू अधीच झालेली घरात सद्गुरु होते सद्गुरुने अनुग्रह दिला आणि पोहोचत झाला. त्याने बहुती जन्मी मागिली शेपांची पाणीवळे झाली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका अशी लग्न घटिका फार कमी जणांची उपजत खेव सद्गुरूंनी स्वीकार केल्याबरोबर ज्ञान होणं हे फार थोड्या लोकांचं बाबत होत. काना वचनाची भेटी तरी सीची पैकी किरीटी वस्तू होऊन ही कवडी एकी कोणीतरी एखादा स्वतः असणार. सद्गुरूंचं वचन कानावर पडल्याबरोबर कान आणि वचन याची भेट झाल्याबरोबर वस्तू होऊन परमात्मा मी या भावानी निशंक भावानी समृद्ध जो झाला असा कोणीतरी असणार. पण त्याला पिटी निकार मार्ग असं म्हणतात. हळूहळू ढाळे ढाळे केवते एके वेळे तो तिथपर्यंत जातो. तो समजा सद्गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर 10 वर्षांनी 15 वर्षांनी 20 वर्षांनी या जन्मात जाईल तरी देखील गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारखे आचार्यांसारखे सोडून द्या व्याकरण ही हे अवतार म्हणून जे या वर्णाला दखल बसणारे मंडळी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सहज जे लिहितात तिथं आपली दृष्टी पोहोचत नाही. तर हे जन्मजन्म त्यांनी करत आलेले आहेत आणि निक्षेपांची पाणीबळे अडथळे दूर करत करत साधना करत करत आल्यामुळं योगीनाम अगदी कुळामध्ये त्यांचे जन्म झाले. त्यांचे वडील हे पूर्णत्वाला प्राप्त झालेले होते आणि त्यांना असं लक्षात आलं समजलं असं की हा संसारी आहे आणि इथं येऊन राहिला संन्यास निघाला साधना आपल्या मार्गदर्शनाखाली करतो आहे पण पत्नीची परवानगी घेतली का असं विचारलं तर ते तिला सांगतात केलेले होते. आत्मज्ञान झालेलं होत तू परत जा असं सांगितलं संसार कर असं सांगितलं. तेव्हा समाजामध्ये देखील अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ जवळपास झालीच नव्हती अशी की ज्यांनी संन्यास घेतला त्यांनी परत संसारात यायचं नाही अशा रूढी परत असल्यामुळं कोणालाच लक्षात येईना की हा परत आला आणि संसार करायला लागला मुलं झाली त्याला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे हे धर्माच्या विपरीत वर्तन तत्व आहे. पण जे स्वतः पूर्ण झालेले होते आणि त्यांच्या मातोश्री ज्ञानेश्वर महाराजांच्या एवढ्या काळामध्ये अतिशय प्रतस्थ राहून उपासना केली जयाची द्वारी सुद्धा पिकवर त्या आपल्या अचानक बेपत्ता झालेले यजमान सांगून गेले तर ते परत यावे म्हणून तिच्या व्रतस्थ राहून त्यांना माहिती नव्हतं कुठं गेले कशा करता गेले हे परत यावे आपल्या संसाराकरता परत यावे आपल्या स्वतःकरता परत यावे म्हणून त्या त्या शिवमंदिरामध्ये असलेल्या पिंपळाला मोठ्या श्रद्धेनी प्रदक्षिणा घालत असत अशी एक वर्ष गेली आणि विठ्ठलपंत परत आले आणि त्यांच्या पोटी या भावंडांचा जन्म झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली वयाच्या 21व्या वर्षी आणि पुढच्या वर्षी त्यांच्यापेक्षा 10 असलेल्या 1.5 वर्षाने लहान असलेल्या त्यांच्या धाकट्या भावाने समाधी घेतली. ज्ञानेश्वर महाराजांच्या वयाच्याही अलीकडच्या वयात सोपानदेवांची समाधी आहे. त्यांची 21व्या वर्षी असेल तर सोपानदेव 21 पूर्ण झाले नसतील त्याच्या आतच आणि लगेचच थोड्याच काळात मिल्काबाईंनी समाधी घेतली म्हणजे सोपानदेवांपेक्षाही लहान वयात घेतली. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं आपल्याला माहिती आहे इतक्या लहान वयात घेतली पण त्यांच्यापेक्षा लहान होती ही भावंड तृप्त होऊन जगातून निघून गेले आणि मग निवृत्तीनाथांनी समाधी हे मूर्तिमंत ब्रह्म अमूर्तची मूर्त जन्म आले अशी अशी मंडळी होती त्यांच्या बाबत हे आहे आणि आपण जे कचरा काढतोय ते काढायचंच आहे ते काम करायचं आहे आपल्याला मनातला कचरा आपली कर्म कचरा निर्माण करतायत आपल्या वासना कचरा निर्माण करतायत आपली कर्म फळ वेळी वाकडी मिळणारी त्याचे संस्कार आपल्यावर होत आहेत ते कचरा निर्माण करतायत. एका बाजूने ती धड जोड करतोय एका बाजूने आत्मदर्शनाचे प्रयत्न करतोय तर असं करत करत ही मंडळी अनेक जन्म संस्थिता परा गती अनेक जन्म यांनी पूर्वी प्रयत्न केले आहेत कधीतरी तेही सामान्य असतील आता आपण आहोत तसे आणि तिथून ते आलेले आहेत पण त्यांचे शेवटचे जन्म अशा प्रकारचे आहेत आणि या जन्माबाबत त्यांनी इथं म्हटलंय की बहुती जन्मी मागिली विक्षेपाची पाणीवळे झालेली तर हे त्यांची महत्ता सुचवतात पण आत्ताचे सांप्रत आपण जिथं आहोत तिथं आपले जन्म हे निंदा करण्यासारखे नाहीयेत याच्यातून सगळ्यांना जायला लागलेलं आहे तेही गेले असतील याचा श्रद्धा कारण आत्मज्ञान हे अशा प्रकारे या जन्मात झालं नाही तर ते तू तर पुढच्या जन्मात लाभत असं म्हणत का होईना ती व्यक्ती पुढे जाते मात्र सद्गुरु तुम्हाला सांगत राहतात की पुढचा जन्मच नको या जन्मातच करा हा जो जोड आपण लावतो त्यामुळे हे कचरा काढण्याचं काम करत जास्त वेगाने आपण करू एखाद्याचा निघून जाईल काही सांगता येत नाही आपल्या कोण भाग्यवंत बनलाय तो या जन्मात झाडून टाकेल आणि या जन्मात तो स्वप्न हंसामुळे होईल माहित नाहीये की कोणाचा हा शेवटचा जन्म आहे प्रत्येकाने हा शेवटचाच जन्म आहे अशा भावनेने प्रयत्न करायचा आहे असा या उपीचा अर्थ आहे ज्या जन्मात ती काही नामजन्माची साधना करत होती मागे अनेक जन्मांचा कचरा काढण्यास खर्च होते याच जन्मात आत्मदर्शनाचे ध्येय काढण्यास उपयोगी पडते हे सायमल्टेनियसली करायचं आहे हे एकाच वेळेला करायचं आहे एकाच वेळेला खळमळ करायचं काम करायचं आहे आणि जेवढे धुतले जातील तो मी आहे हा भाव तेव्हा धारण करण्याचा प्रयत्नही करायचा आहे एकाच वेळेला प्रकृती शोधनाचा चित्त निर्माण होण्याचा प्रयोग करायचा आहे त्याच वेळेला जे जसं चित्त आता आहे ते चित्त अचित्त दशेला प्राप्त होईल हाही प्रयत्न करायचा आहे ते तर पहिले जाऊ दे मग त्याच्याकरता प्रयत्न करू स्वामीजी म्हणतात की पहिलं काम जाऊ दे मग क्रोध घालवायचा प्रयत्न करू मग लोक घालवायचा प्रयत्न करू अशी पंचवार्षिक योजना नाहीये कारण काम गेला असं याला वाटेल आणि क्रोध घालवायला लागला तिथं काम परत माग आला हे कधी नसं पडणार आहे असं असल्यामुळं हे दोन्ही प्रयत्न एकाच वेळेला करायचा आहे सायमल्टेनियसली करायचा आहे दोन्ही एका बाजूला प्रकृती शुद्ध होता होईल तेवढी करावी आणि ती करत असताना आपण तेच आहोत असं चिंतन करावं असा बोधरूप वाढवण्याचा प्रयत्न करावा ध्यान चिंतन करून करावं येईल मुख्य ध्यान करण्याचा अभ्यास करावा हे
श्रीज्ञानदेवतुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 श्री कृष्ण।